यिर्मयाह अध्याय 15। तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, मोशे आणि शमूएल जरी या लोकांसाठी विनवणी करण्यास माझ्यासमोर उभे राहिले तरी माझे या लोकांच्या बाजूस समर्थन नसते। त्यांना माझ्यासमोरून दूर पाठव, ते निघून जाओत। असे होईल की ते तुला विचारतील, आम्ही कोठे जावे। तेव्हा तू त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो, जे मरणासाठी निवडले आहे ते मरणासाठी, जे तलवारीसाठी निवडलेले आहेत ते तलवारीसाठी, जे उपासमारीसाठी निवडलेले आहे ते उपासमारीसाठी जाओत, आणि जे कैद्यासाठी आहेत ते कैदेत जाओत। मी त्यांना चार गटात सोपून देईन, मारण्यास तलवार, फाडून टाकण्यास कुत्री, आणि आकाशातले पक्षी व भूमीवरील पशु। परमेश्वर असे म्हणतो, पृथ्वीवरच्या सर्व राज्यात मी त्यांना भयंकर गोष्टी असे करेन। मनसे हिजकियाचा मुलगा यहुदाचा राजा याने जे यरुश्लेम मध्ये केले या कारणास्तव मी असे करीन। हे यरुश्लेम, तुझ्यावर कोण दया करणार आणि कोण दुखाने तुझ्यासाठी आक्रोश करणार? तुझी विचारपूस करायला कोण वळणार? तू मला नाकारलेस, परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यापासून मागे गेली आहेस, म्हणून मी माझ्या हाताने तुला फटकारील आणि नाश करीन। तुझ्यावर दया करून मी थकलो आहे, म्हणून मी त्यांना देशाच्या दारात सुपाने पाखडणार आहे। मी त्यांना त्यांच्या मुलापासून वेगळे केले आहे। जर ते आपल्या मार्गातून फिरले नाहीत तर मी माझ्या लोकांचा नाश करणार। मी समुद्रातील वाळूपेक्षा त्यांच्या विधव्यांची संख्या जास्त करीन। भरमध्यानी मी तरुणाच्या आईविरुद्ध विध्वंसक पाठवीन। मी त्यांच्यावर धडकी आणि भय अकस्मात पाडील। आईचे सात मुलांना जन्म देणे वाया जाईल, असतील तरी ती सर्व मरतील। ती धापा टाकेल, दिवस असतानाही तिचा सूर्य मावळेल। ती लाजवली आणि शरमलेली केली जाईल, कारण मी तिच्यात उरलेले शत्रूंच्या तलवारीला सोपून देईल। परमेश्वर असे म्हणतो, माझ्या आई मला हाय हाय, कारण सर्व पृथ्वीला वाद आणि युक्तिवादाचा पुरुष असे तू मला जन्म दिला आहे। मला कोणाचे देणे नाही किंवा त्यांनी मला काही देणे नाही, तरी पण ते सर्व मला शाप देतात। परमेश्वर म्हणाला, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला तारले नाही काय? खचित संकटे आणि दुःखाच्या वेळी शत्रू तुझ्याजवळ मदतीस विनंती करत येतील असे मी करीन। कोणाच्याने लोखंड मोडेल काय? खास करून ते उत्तरेकडून लोखंड आणि कास्ये मिश्रित असेल तर। मी तुझी संपत्ती आणि धन लूट असे देईन। ही तुमच्या सर्व पापांची किंमत असेल जे तुम्ही आपल्या सीमांच्या आत केली आहेत। तुझे शत्रू तुला माहीत नाही, अशा देशात तुला नेतील असे मी करीन, कारण माझ्या रागात अग्नी पेटला आहे, तो तुम्हास जाळेल। परमेश्वरा, तू जाणतोस, माझी आठवण ठेव व मदत कर। माझ्याकरता माझ्या पाठीस लागणाऱ्या विरुद्ध सूड घे। तुझ्या सहनशीलतेत मला दूर घालू नकोस। तुझ्याकरता मी दुःख सहन केले हे जाण, मला तुझी वचने सापडली आणि ती मी खाल्ली। तुझे वचन माझ्या हृदयाचा आनंद आणि हर्ष अशी झाली, कारण तुझे नाव मला ठेवले आहे। सायंदेश परमेश्वर असे म्हणतो, लोकांच्या आनंदात आणि जल्लोषात मी बसलो नाही, तुझ्या हातामुळे मी एकटाच बसून राहिलो, कारण तू मला क्रोधाने भरले आहे। माझे दुखणे निरंतरांचे का आहे आणि माझे जखम बरी न होणारी का आहे? आटून गेलेल्या दगलबाज झाऱ्याप्रमाणे तू मला होशील काय? यास तो परमेश्वर असे म्हणतो, यिर्मयाह, जर तू पश्चाताप करशील तर मी तुला पुनर्संचित करणार आणि तू माझ्या सेवेस उभा राहशील आणि माझी सेवा करशील। जर तू मूर्ख गोष्टीमधून मूल्यवान गोष्टी वेगळ्या करशील तर तू माझे मुख असा होशील। लोक तुझ्याकडे परत येतील पण तू त्यांच्याकडे परत जाणार नाहीस। मी तुला या लोकांसाठी पित्र्याचा बळकट कोट असा करेन आणि ते तुझ्याशी लढतील, परंतु तुझ्यावर प्रबळ होणार नाहीत, कारण तुला तारायला आणि मुक्त करायला मी तुझ्याजवळ आहे असे परमेश्वर म्हणतो। कारण मी तुला दुष्टांच्या हातातून सोडवेन आणि जुलमी राजांच्या हातातून तुला खंडून घेईन।